Actually, of course, it's following in the footsteps of Bodhisattva, Dr. Babasaheb Ambedkar. So, we've seen that if we want to follow in Babasaheb's footsteps, we've actually got to set out.
आपण पाहिलेला आहे की जर बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल देऊन जर आपल्याला पुढे जायचं असेल तर खरं म्हणजे त्याची आपण सुरुवात केली पाहिजे.
इट्स नॉट इनफ जस्ट टू बी इन्स्पायर्ड बाय बाबासाहेब.
तर केवळ बाबासाहेबांची आपल्याला प्रेरणा आहे एवढंच पुरेसं नाही.
दिस इज समथिंग व्हेरी कॉमन.
आणि हे बऱ्याचदा आपण पाहत असतो.
पीपल एडमायर बाबासाहेब व्हेरी हायली.
बाबासाहेबांची लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रशंसा करीत
असतात. दे गार्लंड हिज स्टॅच्यू.
त्यांच्या पुतळ्याला ते हार घालत असतात.
दे से जय भीम.
हा ते जय भीम म्हणत असतात.
But do they actually follow in his footsteps? Well, many don't. They just use the name, but they don't follow. So we are here because we actually want to follow on after Babasaheb.
परंतु आपण मात्र इथे आहोत आणि खरोखरच आपल्याला असं वाटतं की बाबासाहेबांच्या मागे आपण गेलो पाहिजे. त्यांच्या पावलावर आपण पाऊल ठेवलं पाहिजे.
And we're studying how we can do that more effectively than ever before.
आणि याच्या आधी आपण जेवढं केलं नाही तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये आपण अभ्यास करतो आहोत की आपण कसं करू शकतो.
I'm sure that you're all doing something now.
मला खात्री आहे की आता आपण सर्वजण काही ना काही आपण करीत आहोत.
But we need to be more effective.
परंतु अधिक आपण परिणामकारक करण्याची गरज आहे.
2006 is the 50th anniversary of Babasaheb's conversion.
2006 ला बाबासाहेबांच्या धर्मांतराचं 50वं म्हणजे महोत्सव असेल.
Everybody's going to be watching us in 2006.
2006 मध्ये सर्वजण आपल्याला पाहणार आहे.
They're all going to be saying, okay, what are these Buddhists really like?
सर्वजण म्हणणार आहे की खरोखरच मध्ये हे बौद्ध जीवन कसं असतं.
They're going to say, well, why should we become Buddhists? After all, Babasaheb converted 50 years ago. Well, what are Buddhists like now? So they're going to be looking at us. So we really need to make sure that we're living up to Babasaheb's message.
तर आपण खात्री करून घेतली पाहिजे की बाबासाहेबांचा जो काही संदेश आहे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्यानुसारच आपण जगलो पाहिजे.
So I'm suggesting a fourfold action plan.
आणि मग चार प्रकारचं म्हणजे आपलं एक कृती संकल्प असणार आहे.
The first step in that action plan is working on ourselves.
तर पहिला पाऊल आपण उचलणार आहोत ते म्हणजे स्वतःवर आपण कार्य करणार आहोत.
You remember we may want to change India.
तुम्हाला आठवत असेल की आपल्याला म्हणजे भारतामध्ये परिवर्तन आणायचं
आहे. Each got to start with one Indian.
परंतु आपल्याला मात्र एका भारतीयापासून सुरुवात करावी लागणार आहे.
This one.
आणि तो हा असणार आहे.
Well, only a quarter of me is Indian, but this one. We each have to start with ourselves.
तर माझ्यामध्ये म्हणजे पाव भागच म्हणजे भारतीय आहे परंतु इथूनच सुरुवात करावी लागणार आहे.
For the last 12 years I spent a quarter of my time in India.
तर मागच्या 12 वर्षांमध्ये माझ्या म्हणजे जीवनाचा जो काही पाव भाग आहे तो इथंच मी झालेला आहे.
So my blood is a quarter masala.
आता माझ्या रक्तामध्ये म्हणजे पाव मसाला भारतीयच आहे.
But yes, each of us has to start with just one person.
तर प्रत्येकाला एका व्यक्तीपासून सुरुवात करायची आहे.
The one person we really can change.
तर एक व्यक्ती आहे जो खरोखर तो बदलवू शकतो.
Ourselves.
स्वतःला.
So that's the first step of the action plan.
तर हा जो काही आपला संकल्प आहे जे काही कृती आपण करणार आहोत त्यातलं हे पहिलं पाऊल असणार आहे.
We've got to change ourselves.
तर आपल्याला स्वतःला बदलवायचं आहे.
The second step is forming sangha.
आणि दुसरं पाऊल आपण उचलणार आहोत ते म्हणजे आपण संघाची निर्मिती करणार आहोत.
We each need a circle of friends who will support us in our efforts to work on ourselves.
तर आपल्या सर्वांना म्हणजे मित्रांचा एक असा समूह पाहिजे जे काही आपण करणार आहोत त्याच्यासाठी त्यांची मदत व्हायला पाहिजे.
So we each need to form around us, become part of a sangha.
तर प्रत्येकाला अशा प्रकारे त्यांच्या सभोवताली काही मित्र निर्माण केले पाहिजे जेणेकरून अशा प्रकारचा एक संघ निर्माण होऊ शकेल.
Then thirdly, we need to share the Dhamma with all Indians.
आणि तिसरी बाब म्हणजे जो काही धम्म आहे सर्व भारतीयांसमवेत आपण तो वाटून घेतला पाहिजे.
Because of course this was Babasaheb's plan.
अर्थात बाबासाहेबांचं हेच नियोजन होतं.
India would change when the Dhamma was available to everybody.
भारतामध्ये तेव्हाच परिवर्तन होईल जेव्हा भारतामध्ये सर्वांसाठी धम्म उपलब्ध असेल.
When many people practice the Dhamma, then Shila will be established amongst us.
जर अनेक लोक धम्माचं आचरण करीत असतील तर मग आपल्यामध्ये शील जी आहे ती शील निर्माण होईल.
And then liberty, equality and fraternity will be blossom amongst us.
आणि मग स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जे आहे ते आपल्यामध्ये अशा प्रकारे फुलणार आहे.
Then fourthly, we must help those who are suffering.
आणि चौथी बाब म्हणजे जे दुखीत आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे.
There's so much suffering in India.
भारतामध्ये खूप दुःख आहे.
There's still many, many people who don't get enough to eat.
अनेक असे लोक आहेत ज्यांना पुरेसं अन्न पण मिळत नाही.
There are many people who don't get the right sort of food.
आणि अनेक असे लोक आहेत ज्यांना योग्य प्रकारचं अन्न मिळत नाही.
This afternoon I was meeting with our BH Bahujan Hitai project people here.
आजच्या दुपारी इथे जे बहुजन हिताय जो प्रकल्प राबवतात त्या लोकांनी भेटत होतो.
And they were telling me about the problems of HIV AIDS in these slums and around in Mumbai.
Ani ikamang dhopalpatti madhe ani Mumbai cha sabhavtali HIV ani AIDS chi kashi samasya aahe tyabaddal te sangat hote.
They were telling me about the problems of addiction and drunkenness.
Ani mag je kai vyasana din aahe daruche jyanna vyasana aahe tyache baddal te maahiti det hote.
They were telling me about the problems of getting proper education.
Te mala sangat hote ki yogya prakarcha shikshan milavnyasathi lokana kasha samasya aahe tyache baddal maahiti det hote.
There's so many problems that people have in a great city like Mumbai.
हे जे महानगर आहे मुंबई इथे अनेक प्रकारच्या समस्या आहेत.
सो दिस इज द फोर्थ थिंग वी नीड टू डू, वी नीड टू हेल्प आवर ब्रदर्स एंड सिस्टर्स हू आर सफरिंग.
तर चौथी बाब आपण केली पाहिजे ती म्हणजे जे आपले बंधू आणि भगिनी दुःखात आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे.
सो दिस इज माय फोरफोल्ड ऍक्शन प्लॅन.
तर अशा प्रकारे हे चार रंगाचं आपलं एक संकल्प असणार आहे, आपण अशा प्रकारची कृती करणार आहोत.
अँड आय होप दॅट ईच ऑफ यू is going to take on this action plan for yourselves.
Ani mala ashi asha aahe ki ha jo kai kriti sankalp aahe aapyapaiki pratyek jan swatasathi to nivadnar aahe.
If each of you does something under those four headings, India will change.
Tar ha ja kai char babi aahe tar ya madhya char babi badal jar aapan thoda jari kai pratyek jan karu shaklo tar bharatamadhe parivartan yeil.
If you really take this on and put it into practice, things will begin to change.
Jar aapan he swikarlo आणि समजा आपण तशी कृती केली तर खरोखर जे काही आहे ते बदलू लागेल.
इफ वी डोंट डू एनीथिंग नथिंग विल चेंज.
जर आपण काहीच केलं नाही तर काहीही बदलणार नाही.
सो आय एम सेइंग दिस इज अ काइंड ऑफ ट्रेनिंग कॅम्प.
तर मी म्हणत आहे की एक प्रकारचे प्रशिक्षण शिबिर आहे.
ड्यूरिंग दीज डेज यू आर गोइंग टू बी लर्निंग मोर फुली मोर डीपली हाउ टू प्रॅक्टिस द धम्मा, हाउ टू फॉलो इन बाबा साहेब्स फुटस्टेप्स.
तर या दिवसामध्ये आपण अधिक सखोलपणे अधिक चांगल्या प्रकारे धम्म शिकणार आहोत, बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून कसं आपण पुढे जाऊ शकतो हे आपण शिकणार आहोत.
And I hope that at least at the end of this 500, 600, 700 people will be much more actively dedicated to changing this society.
आणि अशी आशा आहे की मग या प्रवचन मालिकेच्या शेवटी 500-600 लोक खऱ्या अर्थाने म्हणजे अशा प्रकारे समर्पित होतील बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यासाठी.
So each day I'm going to be suggesting what we need to do.
तर प्रत्येक दिवशी मी हे सांगणार आहे की काय करण्याची गरज आहे.
I'm going to be asking you to decide whether you want to do it.
आणि मग मी आपल्याला विचारणार आहे की खरंच आपल्याला हे करावंसं वाटतं का.
I'm going to be asking you to think about how you're going to do it.
आणि मग आपल्याला मी हे सांगणार आहे की तुम्ही विचार करा की कशा प्रकारे हे आपण करू शकू.
This is a working party.
तर एक प्रकारे म्हणजे कार्य करण्याचं म्हणजे आपला एक समूह आहे.
दिस इज अ धम्म जागृती अभियान.
तर हे धम्म जागृती अभियान आहे.
बट इट्स नॉट जस्ट अ क्वेश्चन ऑफ वेकिंग अप एंड गोइंग बॅक टू स्लीप अगेन.
तर असं नाही म्हणजे इथं यायचं परत जाऊन म्हणजे आपण झोपून जायचं असं नाही करायचं.
यु नो द अलार्म क्लॉक गोज इन द मॉर्निंग यू टर्न इट ऑफ.
तर आपण काय करतो समजा सकाळी अलार्म जी आपली घडी आहे ती वाजते आणि आपण लगेच ती म्हणजे बंद करतो.
Then you turn over and put the blanket over your head, go back to sleep.
आणि मग आपण परत ब्लँकेट घेऊन घेतो आणि परत झोपी जातो.
But if we're going to wake up, we've got to get up and get on with life.
पण समजा आपल्याला जर उठायचं असेल तर आपण उठलो पाहिजे आणि परत म्हणजे आपल्या कामाची सुरुवात केली पाहिजे.
So we're trying to wake up ourselves.
तर आपण स्वतःला म्हणजे उठवण्याचा प्रयत्न करतो.
And then we're trying to wake up our brothers and sisters all around us.
आणि मग आपले सहोदरी जे काही बंधू आणि भगिनी आहेत त्यांना सुद्धा आपण जागे करणार आहोत.
So this is very serious work that we're doing, brothers and sisters.
आणि मग आपण खरोखर अतिशय गंभीर प्रकारचे हे कार्य करणार आहोत.
And I hope that you're putting some time into thinking about it and changing your lives. So last night we started with ourselves. We need to work on ourselves if we're to change the world around us. That means practicing the Dhamma. That means taking on the three trainings. Shila, Samadhi, Prajna. Last night we looked at Shila. And we saw that Shila is to do with our actions, our speech, and our thoughts. And it means acting, speaking, and thinking in ways that support life. Not just other people's lives, but our own lives as well. So it means trying to act in ways that support people, that help them, that don't harm them. How do we develop Shila? Well, we do it by thinking about the precepts. By taking on the precepts and trying to measure our lives against the precepts. Every day, we say the precepts. We say Panati Pata Verimani Sikapadam Samadhiyami. But often, while we're saying those words, we're thinking about something else. We're thinking about what we're going to have for breakfast. We probably don't even notice that we've said. Sometimes when we do the five precepts, actually we only say four because we forget one. So we're like a parrot. I've talked about this before. When I was a young boy, I lived in Africa for a while. And we used to have some beautiful parrots. And they were grey and red parrots. And they were extremely good at speaking. And one of them we had used to imitate the sound of a car coming into the driveway outside our house. So it would imitate the sound of a car and my mother would come out to meet the people there. But it was just the parrot. But anyway, these parrots, it sometimes used to shout out. It would shout out for my mother. So my mother would come running. But it was just the parrot. So I used to teach this parrot to say lots and lots of different things. And some of them were not things I shouldn't have told the parrot to say. But the parrot was very good at speaking. So you could teach the parrot to say Parnati Pata Verimani Sikapadam Samadhiyami. But the parrot wouldn't know what it was saying. It would just use the words, but it wouldn't know what they meant. Sometimes we're like that. We say the refuges and precepts, but we don't think about what we're saying. We're just parroting. So, yes, we need to try to say the precepts thinking about what they mean. We need to think what they mean to us. We need to spend some time reviewing our lives in the light of each precept.
आपण काही वेळेस आपलं जे जीवन आहे या शिलांच्या प्रकाशामध्ये त्याचं मूल्यांकन केलं पाहिजे.
So you need to think about panati pata. Well, have I harmed anybody today?
तर मग आपण विचार करू शकतो की panati pata, तर आज मी कोणाला काही इजा पोहोचवलेली आहे का?
So we review our lives in the light of the precepts. We open our hearts and we feel in what way we have broken the precepts. We confess what we've done wrong. We try to understand what led us to act in that way.
आपण हे समजण्याचा प्रयत्न करतो की कशामुळे ही कृती मी केलेली आहे.
We try to listen lovingly to what it is that caused us to do that.
आणि आपण पाहतो की कुठली अशी बाब होती ज्याच्यामुळे मला हे करावं लागलं.
Then we can see how we can stop it in the future.
आणि मग आपण पाहतो की भविष्यामध्ये मला हे कसं थांबवता येईल.
Finally, we try to put it right. We try to correct what we've done wrong.
आणि सरतेशेवटी जे काही चुकीचं आपण केलेलं आहे त्या चुकीचं जे काही आपलं घडलं त्याला योग्य करण्याचा आपण प्रयत्न करतो.
So I asked you all to go back home and just spend a little while thinking about what I've said.
तर मला हे तुम्हाला सांगावंसं वाटतं की घरी गेल्यानंतर जे काही मी सांगितलेलं आहे त्याच्यावर थोडं चिंतन करा.
I wonder how many of you remembered.
तर तुम्हाला आठवतं का किती लोकांना आठवतं की असं मी सांगितलेलं.
Bombay is very noisy, very crowded, and it's probably a long journey for some of you.
सर मुंबई म्हणजे अतिशय गर्दीचं ठिकाण आहे, फार गोंधळ असतो आणि मोठा प्रवास आपल्याला इथं करावा लागतो.
Did you remember? Did anybody remember?
तर कुणाला आठवतं हे मी सांगितलेलं होतं.
All right, you don't have to say.
काही सांगण्याची गरज
नाही. Ah, good. Some people didn't remember. Yeah.
काही लोकांना आठवतं आहे.
Yeah, yeah. But yes, you need to review what you hear.
तर जे काही तुम्ही ऐकता तर एक प्रकारे त्याची आपण उजळणी केली पाहिजे.
I'm not just singing a song.
मी काही इथं केवळ काही गीत म्हणतो नाही.
If I was singing a beautiful song, you could just listen, you could be inspired, and then you could forget it.
आता समजा एखादं सुंदर गीत मी इथं म्हणत असेल तर तुम्ही ते ऐकाल आणि काही वेळानंतर ते तुम्ही विसरून जाल.
I don't want you to forget what I say.
मला आज जे काही मी बोलतो आहे ते तुम्ही विसरून जावं असं वाटत नाही.
I want you to take it away with you.
मला असं वाटतं की हे तुम्ही
I want you to apply it to your lives and to change your lives as a result of what you hear.
तर मला असं वाटतं की जे काही तुम्ही ऐकता ते तुमच्या जीवनामध्ये आचरणात आणलं पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे असं मला वाटतं.
बाबा साहेब given us a very difficult religion to follow.
बाबा साहेबांनी आपल्याला अतिशय कठीण असा धम्म दिलेला आहे जो आचरणासाठी फार कठीण आहे.
बाबा साहेब said Buddhism is a religion very difficult to practice.
बाबा साहेबांनी म्हटलेलं आहे बुद्ध धम्म एक असा धम्म आहे जो आचरणासाठी फार कठीण आहे.
It would be so easy if we could just say, oh Bhagavan, please save us.
आणि हे किती सोपं झालं असतं केवळ आपल्याला हे म्हणावं लागलं असतं की भगवान मला मदत कर मला वाचव.
It'd be so easy if we could say, Bhagavan, we are nothing, you just do all the work.
आता हे किती सोपं झालं असतं की आपण म्हटलं असतं की भगवान आम्ही काहीच नाही तुम्ही सगळं काही तुम्हीच करा माझ्यासाठी काय करी आता.
Then we could just wait and just do whatever we liked and Bhagavan would save us.
आणि मग आपण केवळ वाट पाहायची आणि मग केवळ भगवान जो आहे तोच आपल्याला वाचवेल असं ते झालं.
But Baba Sahib gave us a religion that asks us to do all the work.
परंतु बाबा साहेबांनी असा धर्म आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हीच कार्य केलं पाहिजे.
The future of the Dhamma is in our hands.
धम्माचं जे भविष्य आहे ते आपल्या हातात आहे.
The Buddha is a marga data, not a moksha data.
बुद्ध जे आहे ते मार्ग दाता आहे मोक्ष दाता नाही.
So we have to practice for ourselves.
तर मग आपण स्वतः आचरण केलं पाहिजे.
That means you need to think about what I say and apply it to your lives.
याचा अर्थ असा होतो की तुम्ही स्वतः चिंतन केलं पाहिजे, विचार केलं पाहिजे जे काही मी सांगतो आहे आणि मग ते आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे.
So if you missed your chance last night, well please think tonight after this talk.
जर समजा कालचा जर आपण प्रवचन जर समजा आपलं मिळालं नसेल तर आज आपण त्याचा विचार करा.
Otherwise, my words are wasted.
नाहीतर माझे शब्द केवळ हे वाया जातील.
And instead of giving a talk, I'll sing a song. But I'm warning you, I haven't got a good voice, so you won't enjoy it. You're much better off listening to my words. So anyway, that was Sheila.
रसो म्हणजे शील असा आहे.
So we're still following the threefold training.
तर आता आपण एक प्रकारे त्रिविध जी आपली म्हणजे समजा प्रशिक्षण आहे ते आपण पाहत आहोत.
And we're going to go one step further tonight.
तर आजच्या रात्री आपण एक पाऊल अजून उचलणार आहोत.
We're going to be talking about working on ourselves through practicing samadhi.
तर आज आपण हे पाहणार आहोत की आपण स्वतःवर कार्य करणार आहोत समाधीचं आचरण करून.
समाधी in Sanskrit, in Pali, means a number of different things. Samadhi in Pali and Sanskrit means a number of different things.
तर समाधी पाली आणि संस्कृत मध्ये त्याचा वेगळा असा अर्थ होतो.
It means concentration.
याचा अर्थ एकाग्रता होतो.
It means the practice of meditation.
याचा अर्थ ध्यानाचा सराव होतो.
It means those super conscious states that you can get into through meditation.
याचा अर्थ उच्च प्रकारची मानसिक अवस्था ध्यानाने जी प्राप्त होते असा त्याचा अर्थ होतो.
It means even enlightenment itself.
याचा अर्थ बुद्धत्व हा सुद्धा होतो.
But what I'm going to be using it to mean tonight is the practice of meditation and the states that you realize through meditation.
तर आज रात्री मात्र मी याचा असा विचार करणार आहे की जो काही आपण ध्यानाचा सराव करतो आणि तिथून जी काही मानसिक अवस्था आपल्याला प्राप्त होतं त्या अर्थाने.
So I mean setting time aside, sitting quietly and applying a meditation practice.
याचा अर्थ असा होतो की काही वेळ आपण बाहेर काढला पाहिजे, शांतपणे आपण बसलो पाहिजे आणि ध्यान केलं पाहिजे.
That's what I mean by samadhi in this talk.
तर या प्रवचनामध्ये समाधी म्हणजे असा अर्थ मला अभिप्रेत आहे.
So why practice samadhi?
मग समाधीचं आचरण आपण का केलं पाहिजे?
I've heard it said sometimes that Baba Sahib was against meditation.
काही वेळेस मी असं ऐकतो की बाबा साहेब ध्यानाच्या विरोधात होते असं म्हटलं
जातं. I don't think this is true.
मला हे सत्य वाटत नाही.
In fact, I'm sure it's not true because he talks about samadhi in the Buddha and his Dhamma.
आणि मला खात्री आहे की हे सत्य नाही कारण बुद्ध आणि त्याचा धम्म याच्यामध्ये ध्यानाबद्दल बाबासाहेब बोलत आहे.
And somebody who knew Babasaheb once told me that he had seen him meditating.
तर अशी एक व्यक्ती जे बाबासाहेबांना फार चांगल्या प्रकारे ओळखत होती त्यांनी मला सांगितलं की बाबासाहेब सुद्धा ध्यान करीत होते.
I don't know whether this is true, but that's what I've been told.
आता हे सत्य आहे का मला माहिती नाही परंतु हे असं मला सांगण्यात आलं.
I think the point is that Babasaheb was against meditation if it wasn't connected with social action.
तर बाबासाहेब जे आहेत अशा प्रकारच्या ध्यानाच्या विरोधात होते जिथे काहीतरी म्हणजे सामाजिक कशामध्ये अंतर्भाव नाही किंवा समाजाशी काहीतरी त्याचा संबंध नाही.
He was against people just going up into the Himalayas meditating and forgetting the world.
तर अशा लोकांच्या ते विरोधात होते की जे हिमालय जातात तिथे ध्यान करत बसतात आणि जगाचा त्यांना विसर पडतो.
Well, I agree.
मी सहमत आहे.
But I don't think that's what we mean by meditation in this context.
परंतु या संदर्भात मात्र आपल्याला ध्यानाचा तसा अर्थ अभिप्रेत नाही.
We're doing meditation as part of the fourfold action plan.
आपण ध्यान यासाठी करतो की आपण चार प्रकारचं जे आपण नियोजन करतो कृती संकल्प आपला आहे त्या अनुषंगाने.
We're following what Baba Sahib says in the Buddha and his Dhamma.
तर बुद्धाने त्याचा धम्म याच्यामध्ये बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याचंच आपण अनुकरण करतो आहोत.
सो वी स्टार्ट विथ शीला.
तर आपण शीला पासून सुरुवात केलेली आहे.
वी स्टार्ट वर्किंग ऑन आवर ऍक्शन्स.
तर आपली जी काही कृती आहे त्याच्यावर आपण कार्य करतो आहोत.
बट वेअर डू ऍक्शन्स कम फ्रॉम?
परंतु आपली कृती कुठून त्याची सुरुवात होते?
दे कम फ्रॉम मोटिवेशन्स इन द माइंड.
तर आपल्या मनामध्ये जो काही आपला उद्देश असतो तिथून कृती घडत असते.
Every action that we take has its origins in the mind.
जी काही कृती आपण करतो त्याची जी काही सुरुवात आहे ती मनामध्ये होत असते.
If we perform an unskillful action, it comes out of our minds.
जर एखादी अकुशल कृती आपल्या हातून घडत असेल तर त्याची जी काही सुरुवात आहे ती आपल्या मनापासून होत असते.
If we perform a skillful action, it comes out of our minds.
जर एखादी कुशल कृती आपण करीत असू तर त्याची सुरुवात सुद्धा मनातून होत असते.
So we need to go deeper.
तर आपण अधिक सखोल गेलो पाहिजे.
We can make some progress just working on our actions.
तर केवळ कृतीवर जर आपण कार्य केलं तर काही प्रगती आपली होऊ शकते.
But we need to work more directly on the mind to cultivate the skillful mental states out of which skillful action comes.
तर आपल्याला अतिशय प्रत्यक्षपणे मनावर कार्य करावं लागेल जेणेकरून जी काही आपली कृती असेल ती अतिशय कुशल अशा प्रकारची कृती असेल.
Baba Sahib says we develop samadhi so that we can think good thoughts all the time.
बाबासाहेब असं म्हणतात की समाधीचा आपण विकास करतो याचा अर्थ असा आहे की नेहमी सातत्याने आपल्या मनामध्ये चांगले विचार होतात.
That's what samadhi really means.
याचा अर्थ म्हणजे समाधीचा असाच अर्थ.
It means that you're thinking continuously in a good way.
याचा अर्थ असा होतो की आपले विचार जे आहेत सातत्याने फार चांगल्या प्रकारचे असतात.
So through samadhi we're working to change our minds so that we think good and only good, as Baba Sahib says.
तर खरी समाधी म्हणजे याचा अर्थ असा होतो की जसं बाबासाहेब म्हणतात की सातत्याने नेहमीच आपल्या मनामध्ये चांगले असे विचार असतात.
Now this was very important indeed to Baba Sahib. He says in the Buddha and his Dhamma that the first distinguishing feature of the Buddha's teaching lay in the recognition of the mind as the center of everything.
तर पहिली बाब म्हणजे बाबासाहेब बुद्धाने त्याच्या दमामध्ये सांगतात की पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जाणवली पाहिजे की तिथे मन जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्यातून सगळी सुरुवात होत.
द माइंड इज द सेंटर ऑफ एव्हरीथिंग.
प्रत्येक गोष्टीचं केंद्र जे आहे ते मन असतं.
दॅट्स व्हाय बाबासाहेब टुक बुद्धिझम.
म्हणूनच बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारलेला.
बिकॉज बुद्धिझम गोज टू द हार्ट, इट गोज टू द माइंड. It shows us how we can develop the mind that is the basis for liberty, equality and fraternity. All good comes from the mind, all bad comes from the mind. Then Baba Sahib said, if mind is comprehended, all things are comprehended.
आणि मग बाबासाहेब असं म्हणतात जर समजा मन आपल्याला समजलं, मन जर समजा काबूत असेल तर प्रत्येक गोष्ट काबूत असते.
द माइंड इज द बेसिस फॉर आवर अंडरस्टँडिंग ऑफ द वर्ल्ड.
मन हे खरं म्हणजे आपला आधार ठरत जगाला समजण्यासाठी.
इफ वी वॉन्ट टू नो व्हॉट्स हॅपनिंग वी नीड टू लुक ॲट द माइंड.
काय घडत आहे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मग आपण मनाकडे पाहिलं पाहिजे.
इट्स द माइंड दॅट कन्स्ट्रक्ट्स अ गुड वर्ल्ड, द माइंड दॅट कन्स्ट्रक्ट्स अ बॅड वर्ल्ड.
मन आहे जे चांगल्या जगाची निर्मिती करतं आणि मनच आहे जे वाईट जगाची निर्मिती करतं.
So Baba Sahib says the first thing to attend to is the culture of the mind.
आणि मग बाबासाहेब असं म्हणतात की पहिली बाब आपण केली पाहिजे ती म्हणजे मनाचा आपण विकास केला पाहिजे.
The first thing
पहिली बाब
we need to attend to is the culture of the mind.
आणि ती केली पाहिजे म्हणजे आपल्या मनाचा विकास केला पाहिजे, मनाला सुसंस्कृत केलं पाहिजे.
And it's through meditation that we cultivate the mind.
आणि मग ध्यानाच्या माध्यमातून आपल्या मनाचा आपण विकास करीत
असतो. So the samadhi, yes, samadhi is the direct cultivation of our minds.
तर समाधि म्हणजे आपल्या मनाचा प्रत्यक्षपणे आपण विकास करीत असतो.
So what I'm going to do now is to explain to you what meditation means so that you can see how you can do it in your own life.
आता मी आपणास काय सांगणार आहे की मग ध्यान कसं आहे आणि मग आपण कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण करू शकतो.
And in the course of this we will do a little bit of meditation.
आणि मग आपण थोडं ध्यान सुद्धा करूया.
So we're going to work even now, even tonight.
तर आजच्या रात्री आता आपण थोडं म्हणजे कार्य करू शकतो.
So it seems to me there are four things that we're doing in meditation.
तर मला असं वाटतं की चार बाबी असतात ध्यानामध्ये आपण करीत असतो.
And I'm going to examine each of these in turn. First of all, through meditation we're just becoming aware of what is actually going on inside us.
पहिली बाब म्हणजे ध्यानामध्ये आपण पाहतो की आपल्या आतमध्ये काय चाललेलं आहे त्याच्याकडे आपण आधी लक्ष देतो.
Secondly, we're integrating all our energies.
दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी काही शक्ती आहे ती शक्ती आपण एकरूप करीत असतो.
Thirdly, we're refining and purifying our minds.
आणि तिसरी बाब म्हणजे आपलं मन जे आहे त्याला आपण परिशुद्ध करत असतो.
And fourthly, we're seeing the true nature of existence.
आणि मग चौथी बाब म्हणजे जे काही अस्तित्व आहे त्याचं सत्य रूप आपण पाहत असतो.
So let me go through those one by one and explain them a bit more fully.
आता एक एक आपण पाहू आणि अधिक विस्ताराने मी आपणास सांगणार आहे.
So the first thing we're doing is becoming aware of what is actually going on inside us.
तर पहिली बाब म्हणजे आपण आपल्या आतमध्ये काय सुरू आहे याच्याबद्दल आपण जागृत होतो.
युजली वी आर व्हेरी व्हेरी मच कॉट अप विथ आवर लाइव्स.
बऱ्याचदा आपण जीवनामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे गुंतलेलो असतो, आपण जगडलेलो असतो.
आई नो दिस इज व्हेरी ट्रू ऑफ यू लिव्हिंग इन बॉम्बे.
आणि मला माहिती आहे की मुंबईमध्ये राहत असताना हे अतिशय सत्य आहे.
बॉम्बे लाईफ इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट.
मुंबईचं जीवन हे अतिशय कठीण आहे.
इवन जस्ट गेटिंग अक्रॉस द रोड इन बॉम्बे इज अ ट्रायम्फ.
आता रस्ता ओलांडणं सुद्धा इथे फार म्हणजे मोठी बिकट अशी बाब आहे.
I'm slowly learning how to cross the road in Bombay.
आता हळूहळू मी शिकत आहे की मुंबईमध्ये रस्ता कसा ओलांडला पाहिजे.
Now in England, if you want to cross the road, you have to go to a certain place on the road.
आता इंग्लंडमध्ये जर समजा तुम्हाला रस्ता ओलांडायचा असेल तर विशिष्ट असं एक ठिकाण असतं, त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागतं.
You just have to put your foot in the road.
आणि केवळ त्या रस्त्यावर तुम्हाला पाऊल ठेवावं लागतं.
All the traffic stops.
आणि सगळं जे ट्रॅफिक आहे वाहन आहे ते थांबतात.
Just like that, the traffic stops.
बस तुम्ही पाऊल ठेवाने पूर्ण जे ट्रॅफिक आहे ते थांबतात.
Then you just walk across the road and you carry on.
आणि मग तुम्ही तो रस्ता ओलांडा आणि मग पुढे जा.
If you try to do that in Bombay, you'll be knocked flat immediately.
आणि मुंबई जर समजा तुम्ही ते करायचा प्रयत्न केला तर कोणीतरी तुम्हाला धडक देईल.
सो यू हॅव टू डू द डान्स ऑफ क्रॉसिंग द रोड.
आणि मग रस्ता ओलांडताना जाऊन काही तुम्हाला एखादा नृत्यच करावा लागतो.
आय बीन लर्निंग फ्रॉम बोडी सेन.
आणि बोडी सेन कडून मी शिकतो आहे.
बोडी सेन हॅज बीन टीचिंग मी टू क्रॉस द रोड इन बॉम्बे.
मुंबईमध्ये रस्ता कसा ओलांडावा हे बोडी सेन मला शिकवत आहे.
यू गो अ लिटल वे एंड देन यू से स्टॉप स्टॉप एंड यू कॅरी ऑन अ लिटल वे एंड यू से स्टॉप.
थोडं पुढे जायचं मग थांबा थांबा म्हणायचं, अजून थोडं पुढे जायचं परत थांबा म्हणायचं.
वेल एव्हरीथिंग इन बॉम्बे इज लाईक दॅट.
आणि मग मुंबई मध्ये सगळे काय असं असतं.
लाईफ इज रिअली अ स्ट्रगल. आय कॅन सी दॅट इन बॉम्बे.
आणि मी पाहू शकतो की मुंबईमध्ये खरोखर जीवन हा एक संघर्ष आहे.
ऑल द टाइम द थिंग्स गोइंग ऑन अराउंड यू.
तर आपल्या सभोवताली अनेक प्रकारच्या गोष्टी घडत असतात.
अँड यू आर जस्ट बिझी विथ सर्व्हायव्हिंग इन बॉम्बे.
आणि मग मुंबईमध्ये केवळ म्हणजे असं जीवन राहण्यासाठी आपली धडपड असते.
अँड इट्स व्हेरी डिफिकल्ट टू लुक एट युअरसेल्फ.
आणि मग स्वतःकडे पाहणं ते अतिशय कठीण होऊन बसतं.
अँड वेल इट्स The mind is very vast and very complex.
Man je hai atishay vishal hai ani atishay guntagunti ta.
And there's so much going on within us.
Aplya madhe khup kahi suru asto.
So it's very difficult for us to really see it clearly.
Ani mag aplyala swata kade pahana kharokhar atishay kathin hoon basto.
I see this quite often when people come to see me.
Ani bareda mi pahato ki jeva loka mala bhetayla yetat tevha mi pahu shakto.
I'm afraid that quite often when people come to see me they're complaining about other people.
आणि बऱ्याच जण पाहतो की जेव्हा लोक मला भेटायला येतात तेव्हा इतरांबद्दल ते काहीतरी तक्रार करतात.
And they saying, oh, well, they won't do this, they won't do that.
आणि मग ते म्हणणार की हे ते करत नाही, हे लोक ते करत नाही.
They're doing this to me, they're doing that to me.
ते मला माझ्याशी हे करत आहेत, ते माझ्याशी तसं करत आहेत.
So I let them speak for a while.
आणि मग काही वेळ मी त्यांना तसं बोलू देतो.
And then I say, and what about you?
आणि मग म्हणतो की तुमच्याबद्दल काय.
Well, what about you? Are you really, what are you doing?
तुम्ही काय करता, तुम्ही कशा.
Are you perfect and it's everybody else who's the problem?
आता तुम्ही परिपूर्ण आणि इतरांच्या सगळ्या सगळ्या समस्या असतात.
What's going on inside you?
तुमच्यामध्ये काय चाललेलं आहे.
Well, of course, we're so much looking outside us, we don't see what's going on inside us.
आणि अर्थातच आपण बाहेर एवढं पाहत असतो की आपल्यामध्ये काय चाललं हे आपण पाहतच नाही.
We think people are against us, for instance.
आता उदाहरणादाखल पाहायचं म्हणजे आपल्याला वाटतं की लोक आपल्या विरोधात आहेत.
But we actually it's our own imagination sort of interpreted that they're against us.
परंतु काय घडतं की आपल्या कल्पनेमध्ये आपण पाहतो की ही लोक माझ्या विरोधामध्ये
आहेत. Just give you an example.
आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊ
इच्छितो. Somebody comes to me and says, oh, so and so wouldn't say jai bhim to me.
आता कोणीतरी माझ्याकडे येतात आणि म्हणतात की तो अमुक अमुक एक माणूस मला जय भीम करत नाही.
I saw him the other day in the street and we wouldn't say jai bhim.
तर त्या दिवशी मला तो रस्त्यावर भेटला आणि त्याने काय मला जय भीम घेतला नाही.
He's against me.
तो माझ्या विरोधात आहे.
He's against me because of this or that or the other.
तो माझ्या विरोधात आहे कारण याच्यामुळे किंवा त्याच्यामुळे.
So I say, how do you know?
मग मी विचारतो की तुम्हाला हे कसं कळलं.
Have you asked him?
तुम्ही त्यांना विचारलं का.
No, I don't need to ask him, I know. But then I go and ask that other person. And he says, oh, I didn't see him. I wasn't looking, I didn't see him. I've got nothing against him, he's my friend. So in other words, there's something going on inside us that we project onto the other person.
तर आपल्याच मनामध्ये काहीतरी सुरू असतं आणि त्याचं प्रक्षेपण मात्र आपण दुसऱ्यांवर करीत असतो.
सो वी डोंट रिअली नो व्हॉट्स गोइंग ऑन इनसाइड अस अँड वी सी इट आउट देअर.
तर आपल्यामध्ये काय चाललं हे आपण पाहत नाही आणि आपण मात्र बाहेर काहीतरी पाहतो.
वी डोंट नो वेअर आवर अटेंशन इज.
आपलं लक्ष कुठं आहे हे आपल्याला माहिती नाही.
वी डोंट नो प्रॉपरली व्हॉट वी आर फीलिंग, वी डोंट नो प्रॉपरली व्हॉट वी आर थिंकिंग.
तर आपल्या भावना कशा आहेत, आपले विचार कसे आहेत हे आपल्याला माहिती नाही.
समटाइम्स वी डोंट इवन रिअली प्रॉपरली नो वेअर वी आर.
कधी कधी आपण कुठे आहोत हेच आपल्याला कळत नाही.
सो वी बंप इनटू थिंग्स अँड नॉक थिंग्स ओव्हर.
आणि मग इकडे तिकडे आपण एकमेकांवर आदळत असतो आणि आपल्याला काहीच कळत नाही.
सो वी नीड टू बी कल्टिवेटिंग मोर माइंडफुलनेस.
आणि मग अधिक आपल्या स्मृतीचा विकास करण्याची आपल्याला गरज आहे.
अ स्ट्रॉंगर सेन्स ऑफ वेअर वी आर.
म्हणजे आपण कुठे आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे.
Where our bodies are, how our bodies are.
आपलं शरीर कुठे आहे, आपलं शरीर कसं आहे.
And of what's going on inside us.
आणि आपल्यामध्ये काय सुरू आहे.
Of course we know this to some extent.
अर्थातच काही मर्यादेपर्यंत आपल्याला हे माहिती.
But we could know it much more fully.
परंतु अधिक पूर्ण अर्थाने आपण हे जाणून घेऊ शकतो.
So let's just experiment a little bit.
आता एक छोटा आपण प्रयोग करूया.
Well, just feel where you are.
आता केवळ हे पहा की आपण कुठे आहोत.
Here you are. You're sitting here.
आता इथे तुम्ही आहात, इथे तुम्ही बसलेला आहात.
Well, just feel your body.
आता आपल्या शरीराकडे पहा.
Feel the ground underneath you.
आणि आपल्या खाली जी जमीन आहे त्या जमिनीकडे पहा.
Just feel the sensations of sitting here.
इथं बसण्याच्या ज्या काही संवेदना आहेत त्या संवेदनांकडे लक्ष द्या.
You just bring your attention to what's going on in your body.
आता शरीरामध्ये काय चाललेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या.
Just look at your feelings. What feelings are there?
आता आपल्या भावना कशा आहेत, कशा प्रकारच्या भावना आहेत त्याच्याकडे पहा.
Are you feeling happy? Are you feeling sad?
तुम्हाला आनंदी वाटत आहे का की दुःखी वाटत आहे.
Are you feeling interest, inspiration?
मग आपल्याला फार म्हणजे रुची वाटते आहे का, आपल्याला मोठी प्रेरणा वाटते आहे का.
Are you bored?
तो आपल्याला कंटाळा आलेला आहे.
What's going on in your feelings?
तर आपल्या भावना कशा आहेत.
All the time we're feeling, so what's going on?
सातत्याने आपल्या काही ना काही भावना असतात तर कशा प्रकारच्या आहेत.
Just connect with that, those feelings that are in you.
तर आपल्यामध्ये ज्या काही भावना आहेत त्या भावनाशी आता आपण नातं जोडलं पाहिजे.
What thoughts are in your mind?
मनामध्ये कुठल्या प्रकारचे विचार आहेत.
As I'm talking, thoughts are going through your mind.
आता जसं मी आपणाशी बोलतो आहे तर आपल्या मनामध्ये काहीतरी विचार सुरू झाले.
There's some response in you.
आपल्यामध्ये काही प्रतिसाद निर्माण झाला.
So make that clear.
तर ते आपण स्पष्ट करून घ्या.
Perhaps what I'm saying touches you.
कदाचित जे काही मी बोलतो आहे ते आपल्या अंतःकरणाला भिडत आहे.
Perhaps there's some response in you.
कदाचित काही प्रतिसाद निर्माण होतो आहे.
So what is that if there is one?
आणि जर असा काही निर्माण झाला असेल तर ते कशा प्रकारचं आहे.
Or perhaps your mind is somewhere else.
कदाचित तुमचं मन अजून कुठेतरी गेलं असेल.
Perhaps you're worrying about something or thinking about something.
कदाचित कुठल्या तरी गोष्टीची काळजी मनामध्ये असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या गोष्टीबद्दल आपण विचार करीत असाल.
So just notice what's there.
तर केवळ लक्षात घ्या की काय तिथे आहे.
What are you wanting? What desires are there? What needs are there?
तुम्हाला काय हवं आहे, कुठल्या प्रकारच्या इच्छा आहे, कुठली गोष्ट तुम्हाला हवी आहे.
You just notice it. No judgment, no blame.
केवळ लक्षात घ्या. काही म्हणजे आपण दोष देता कामा नये, काही आपण अनुमान करता कामा नये.
Just see what's going on inside you.
केवळ आतमध्ये काय चाललं एवढंच पाहायचं आहे.
is wonderful. Everybody so quiet and the quality of attention so strong. And to have so many people really aware in the midst of a great city like Bombay is a big achievement. So this is the first step in samadhi. Just seeing what's there. No judgment, no blame. If there's anger in you, just see it. If you feel sad, well, just feel sad. There is always sadness in life. We just need to feel that sadness and sooner or later it will pass on. I was just thinking a little bit about this in relation to addiction, to drink. Why do people drink? Because they don't want to be aware. When I was a young man, I used to drink a little bit. And when you drink, you lose all sensation of what's going on in the world around you. And you feel sort of free from all your problems. Of course, when you wake up the next morning, you've got a very bad headache and all your problems are even bigger than they were before. But yes, you're trying not to be aware. Because it's painful. But if we just face up to what's going on inside us, we can transform it. So this is the first step in samadhi. It's just seeing what's there. And it's very, very good to practice this every day. It's good each day to spend some time just doing nothing. Just sit there and be aware of yourself. I know that many Mumbaiwalas have to travel many hours each day on the train. Well, it's an opportunity to be mindful. You can just sit there or even stand there, just be aware of yourself. And you can use your time well in that way. But this is the basis for all Dhamma practice. Mindfulness of yourself. Mindfulness of what's going on inside you. It's also, of course, good to be mindful of what's going on around you. Mindful of the moon. Such a beautiful moon. It's so silver, so bright. How often do we lift our eyes up and look at the moon? We go to the Hindi movies, we spend money on that. But there is such a beautiful gift, completely free. So let's just look at the moon for a while. Ha, ha, ha. So you can go back tonight and say, what did Subhuti do tonight? He got us to look at the moon. But it's wonderful just to look at things. Even in a city like Bombay, which is so far, so dirty, so ugly in many ways. It's a beautiful tree. So we can just look, even in Bombay, at the nature that's around us. So just looking, just sitting, and this will immediately make us much quieter, much calmer, much deeper. And all our lives will become much more tranquil, much deeper. So that's the first aspect of samadhi. The second aspect is the integration of our energies. In a big city like Mumbai, in the modern life in Mumbai, our minds are occupied with many, many different things. You're worrying about this, you're worrying about that. You're thinking about this, you're thinking about that. We're doing what in computing they call multitasking. And we're doing many different things at the same time. So our attention is flitting from object to object all the time. I know the ladies are very good at this in their houses. You have to do several different tasks all at the same time. You're rolling a chapati and you're stopping the child from doing something. You're talking to another child about something else. You're trying to remember something to tell your husband. And in the office it's the same thing. You're doing this, you're doing that all at the same time. So we don't focus our minds, we don't concentrate our minds. Our minds are divided and scattered over many different objects. And our energies are very distracted. Sometimes I notice this when I'm talking to people. We're talking away. But I can see their minds keep flitting to this and that and the other thing. They've got one eye on me and one eye out the window. And this is the way we work. This is the way we are. We divide our energies, we scatter our energies. And to this extent, we don't do things fully, we don't do things properly. We don't give our full attention to what we're doing. And this means we're not quite satisfied and we don't do them as successfully as we could. So meditation helps us to bring all our mental energies together. A bit like water running down the hillside in the monsoon. We see many, many different streams flowing down the hill. But gradually they form into one stream. Many streams then flow into one river.
आणि मग अनेक हे जे प्रवाह आहेत हे अनेक प्रवाह एका नदीमध्ये धावतील नव्हतं.
That one little river flows into a big river.
आणि मग ही छोटी नदी जी आहे ती मोठ्या नदीमध्ये जाते.
That big river flows into the sea.
आणि मग ही मोठी नदी जी आहे ती सागराशी जाऊन मिळते.
So gradually all the different streams of our mental energy flow into one big stream.
आणि मग अशा प्रकारे आपल्या मनाचे जे अनेक स्रोत असतात हळूहळू एका मोठ्या प्रवाहामध्ये ते सामील होतात.
So we, through meditation, we gradually settle our minds so there's one stream of energy.
आणि मग ध्यानामध्ये आपण आपले जे मन आहे हळूहळू त्याला एका प्रवाहामध्ये आणत असतो.
And especially we do this by watching our breath.
आणि विशेष म्हणजे आपल्या श्वासाकडे लक्ष देऊन आपण हे करतो.
We use the breath as something for the mind to settle around.
तर आपण श्वासाचा उपयोग याच्यासाठी करतो की आपलं मन जे आहे तिथे आपण त्याला एकाग्र करू शकतो.
We gradually allow the mind to settle on the breath.
आणि मग हळूहळू आपलं मन जे आहे ते श्वासावर आपण आणतो.
And in this way all our energies are gathered together so there's one conscious concentration.
आणि मग अशा प्रकारे आपली जी काही सगळी शक्ती आहे एकत्र येते आणि अतिशय म्हणजे आपण जागृतपणे आपली शक्ती वापरतो.
Now this sort of concentration is very pleasurable, very enjoyable.
आणि मग अशा प्रकारची जी काही एकाग्रता आहे ती अतिशय आनंददायी असते, अतिशय सुखद असते.
And it makes your mind much, much more effective.
आणि मग हे आपलं मन अतिशय परिणामकारक करीत असते.
It refreshes the mind, it cleans the mind.
तर मनाला अतिशय ते ताजा करते, मनाला शुद्ध करते.
And it gives you much more mental energy.
आणि याच्यातून आपल्या मनामध्ये फार मोठीशी शक्ती निर्माण होते.
So it means that everything you do during the day will go much better.
आणि मग याचा अर्थ असा होतो की दिवसामध्ये जे काही आपण करू ते अतिशय चांगल्या प्रकारे आपण करू शकतो.
So this is samadhi as the concentration, as the integration of the mind.
तर समाधी इथे म्हणजे आपल्या मनाची एकाग्रता, मन एकरूप करणं.
Then we can look at meditation as samadhi is refinement of our minds. Usually we operate simply through the senses. We operate simply through the senses. Our minds are taken up with our sense experience.
तर आपलं जे काही म्हणजे इंद्रिय अनुभव आहे त्याच्यामधून आपलं मन कार्य करत.
But there are layers within the mind which are beyond the senses.
परंतु मनाची जी काही आवरण असतात त्या इंद्रियाच्या पलीकडे असतात.
And they're much, much more fine, much more subtle.
परंतु ते अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचे असतात.
They're not easy to experience.
त्यांचा अनुभव घेणं एवढं सोपं नसतं.
But if we can experience those states, they will purify, they will clean our minds.
जर आपण त्याचा अनुभव जर घेतला तर आपल्या मनाची त्याच्यामुळे शुद्धता होईल आणि आपलं अतिशय शुद्ध होईल.
So by concentrating on the breath, we may be able to reach, we may be able to achieve these superconscious states.
जर आपल्या श्वासाकडे आपण लक्ष दिलं तिथं जर आपण एकाग्र झालो तर आपल्या मनाची जी काही उच्च अवस्था आहे त्या उच्च अवस्थेकडे आपण जाऊ
शकतो. This the ancient Indians, particularly the Buddhists, had a lot of knowledge of.
आणि विशेष म्हणजे प्राचीन म्हणजे भारतामध्ये आणि विशेष म्हणजे बौद्धांचं याच्यामध्ये अतिशय त्यांना ज्ञान आहे.
Modern science of course has discovered so much about the world.
आता आधुनिक विज्ञानाने जगाबद्दल खूप काही शोध लावलेले आहे.
But ancient science knew so much about the inner world.
परंतु प्राचीन जे विज्ञान आहे त्यांनी आपलं जे आतील जग आहे त्याच्याबद्दल खूप शोध लावले.
Here in India so much was known about the inner world.
इथे भारतामध्ये जे आपलं आतलं विश्व आहे त्याच्याबद्दल त्यांना अधिक माहिती आहे.
It's as if the ancient Buddhist meditators were inner explorers. And the modern West, of course, is where all these scientific explorations have taken place. Although Indian scientists are now at the front of that process, but modern science is beginning to discover these inner worlds that ancient Indian science knew all about.
परंतु आता मात्र आधुनिक विज्ञान जे आहे आता त्याला कळायला लागलेलं आहे की प्राचीन म्हणजे जे काही आपलं ज्ञान होतं आंतरिक ज्ञान आता मात्र आधुनिक विज्ञानात सुद्धा आता याची प्रसिद्धी यायला लागली.
So this is part of your culture.
आता हे तुमच्या संस्कृतीचा एक भाग आहे.
So you should be exploring this part of your culture.
आता तुमच्या संस्कृतीचा हा भाग आहे.
Discovering these inner worlds that modern Western science is beginning to find out about. I've seen a lot of experiments have been done, you know, with ECGs, looking at the brain waves and so on. I saw that they wired a Tibetan monk up. And they found that very strange things were happening in his mind. Well, these you can do without the wires, you can just do them. You can explore inner space. Nowadays they spend billions and billions of dollars to go to the moon and Mars and so on. But for free, you can explore the inner world. So in Buddhism it's said that there are four levels or layers within the mind. These are known as the four dhyanas. So first of all, your attention moves away from the senses. It's not that the senses aren't there. It's just that they're right at the edge of your mind. I'll give you an example. This morning I was meditating in our hotel. And it is very noisy. Bombay is noisy. So there's lots and lots of noise. Beep, beep, honk, honk. All the time. Brum, brum, bing, beep, bop, bop. Hindi film music. So much noise. The noise of Mumbai. You can hear it, the roar in the background. But after I'm meditating for a while, I don't notice it at all. I've taken my attention away from those sounds. My attention is on something, as it were, inside my mind. The senses are still working, but my attention is not on the senses. So we withdraw our minds from the senses. And we move beyond certain habitual mental states. We feel no craving. We don't want anything. We don't feel any hatred or ill will. We feel very contented, very still, very peaceful. Our minds are very concentrated. Just one-pointed on the breath or whatever the object is. There's some thinking going on, but it's just connected with the meditation. So we're just thinking, this is a very pleasant experience. Let me concentrate further on the breath. And we feel some thrill, some rapture coming through the body. As tension is released within the body, there's pleasurable waves passing through it. And we feel very happy, very contented. This is just the first of the dhyanas. So this withdrawal from the senses, one-pointedness of mind, the ending of negative states, just a little bit of thinking, some rapture, some pleasure,
तिथं होता म्हणजे आनंद आपल्याला वाटत असतो
and happiness
आणि सुख असतं.
In the second dhyana, thinking dies away completely.
दुसऱ्या ध्यानामध्ये विचार जे आहेत पूर्णपणे नष्ट होतात.
You're completely present.
तुम्ही तिथं पूर्णपणे वर्तमानामध्ये असता.
But no thinking is there.
परंतु तिथे कुठल्याही प्रकारचा विचार नसतो.
And there's this happiness and joy in the mind.
तर मनामध्ये मात्र आनंद आणि प्रीती असते.
In the third dhyana, even that rapture goes, those physical sensations go from the body.
परंतु तिसऱ्या ध्यानामध्ये मात्र हे जे काही शारीरिक जे काही संवेदना आहेत हा जो काही प्रीतीचा भाग आहे तो सुद्धा तिथं नसतो.
You feel completely focused, completely concentrated, completely happy.
तर तिथं मात्र तुम्ही पूर्णपणे एकाग्रता पूर्णपणे तुम्हाला आनंद वाटतो.
Very still, very balanced.
अतिशय तुम्ही स्थिर असता, अतिशय तुम्ही तिथं संतुलित असता.
In the fourth dhyana, you just feel completely balanced, completely at peace.
आणि चौथ्या ध्यानामध्ये पूर्णपणे तुम्ही संतुलित असता, पूर्णपणे तुम्ही शांत झालेला असता.
So these are the kinds of states that you have access to.
तर अशा प्रकारच्या मनोवस्था आहे ज्या मनोवस्थेकडे तुम्ही जाऊ शकता.
These are the birthright that you as Buddhists inherit.
तर एक बौद्ध म्हणून हा जन्मसिद्ध तुमचा अधिकार आहे हे तुम्ही प्राप्त करू शकता.
It's difficult to get access deeply to these states here in busy life of Mumbai.
आता मुंबई सारख्या शहरामध्ये अशा प्रकारच्या अवस्थेकडे जाणं हे थोडं कठीण आहे.
But if you go away on retreat, you will find these states occurring within you.
परंतु जर तुम्ही शिबिरात जाल तर तुम्ही पाहाल की अशा प्रकारच्या मनोवस्था तुमच्या तयार होतात.
And they will purify you. They will give you a sense of cleanness within.
आणि मग हे तुम्हाला विशुद्ध करेल आणि तुम्हाला असं जाणवेल की आपण अतिशय शुद्ध होता.
When you come out of those meditation states, everything seems much brighter, much clearer.
आणि जेव्हा तुम्ही त्या ध्यानातून जेव्हा बाहेर येता तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रकाशमान वाटते, प्रत्येक गोष्ट तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता.
You know, when the monsoon comes to begin with, it just cleans everything, it just washes everything.
आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा प्रत्येक गोष्ट पावसाळ्यामध्ये स्वच्छ होत असते, प्रत्येक गोष्ट ते वाहून नेतात.
All the dust is settled, all the dust is washed away.
तर जी काही धूळ आहे ती धूळ नष्ट होते, ती धूळ धुवून निघते.
So when you have these states, it's as if your mind is freed from all its dust.
आणि जेव्हा अशी अवस्था तुमची असते तेव्हा मनातील जी काही धूळ आहे ती सगळी धूळ धुवून निघालेली आहे.
Everything sparkles and is clear.
प्रत्येक गोष्ट अशी चकाकते, प्रत्येक गोष्ट अशी स्पष्ट असते.
You can, as I say, really experience these mainly when you're in solitude or when you're especially on shibir.
आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही एकांतात असता किंवा जेव्हा तुम्ही शिबिरात असता तेव्हा अशा प्रकारची अनुभूती तुम्हाला येऊ शकते.
You need a lot of peace, you need a good circumstances really to have deep access to these states.
या अवस्थेकडे जाण्यासाठी तुम्हाला अतिशय शांतता पाहिजे, अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण पाहिजे.
But you can make some progress and you can have some experience of this even in Mumbai.
परंतु मुंबई मध्ये सुद्धा काही प्रमाणात आपण इथे आपण जाऊ शकतो, काही प्रमाणात आपल्याला हे साध्य होऊ शकतं.
And if you just make the effort, that will have some cleansing effect upon the mind.
जर तुम्ही काही प्रयत्न केला तर आपल्या मनाला शुद्ध करण्यासाठी आपला काही प्रयत्न होईल आणि काही मन आपलं शुद्ध होईल.
So then we come to the fourth aspect of meditation.
आणि मग ध्यानाच्या चौथ्या अंगाकडे आपण वळतो.
Why are you doing meditation?
आता तुम्ही ध्यान का करीत असता?
Yes, you're doing it so that you experience thinking good and only of good.
तर तुम्ही हे करता कारण तुमचे विचार हे चांगले विचार असले पाहिजे, सतत मनामध्ये काहीतरी चांगलं असलं पाहिजे.
But in the end you're doing it so that you can see the real nature of our lives.
परंतु सत्य शेवटी तुम्ही हे करता कारण जीवनात जे काही सत्य स्वरूप आहे ते सत्य स्वरूप तुम्ही पाहू शकले पाहिजे.
You're trying to see things as they actually are.
तर वस्तू जशा आहेत तशाच तुम्ही ते पाहू शकले पाहिजे, त्याच्यासाठी आपण करतो.
And you're trying therefore to gain vipassana.
आणि मग तिथे मग आपण प्रयत्न करतो विपश्यनेकडे जाण्याचा.
Now that's tomorrow night's subject.
तर हा उद्याच्या रात्रीचा विषय आहे.
We're going to be talking about prajna, the third of the three trainings, tomorrow night.
तर तीन ज्या प्रशिक्षण आहे त्यामध्ये प्रज्ञा जी आहे ती उद्या आपण रात्री पाहणार.
So I'm not going to say any more about that tonight.
तर आजच्या रात्री मात्र त्याच्याबद्दल मी अधिक बोलणार नाही.
You become aware of yourself.
तुम्ही स्वतःबद्दल आता जागृत झालात.
You integrate your energies.
तुमची जी काही शक्ती आहे ती शक्ती तुम्ही एकरूप केली.
You refine and purify the mind.
मनाला तुम्ही आता अतिशय शुद्ध केलेलं आहे.
So with that refined and purified mind, you can see things as they really are.
आणि अशा प्रकारच्या शुद्ध मनाने ज्या काही वस्तू आहेत त्या जशा आहेत तशा तुम्ही पाहू शकता.
You can gain prajna.
आणि मग इथे तुम्हाला प्रज्ञेची प्राप्ती होऊ शकते.
So that's where we'll be going tomorrow night.
आणि उद्या आपण हे रात्री पाहणार आहोत.
So we've seen what meditation is all about.
तर आपण पाहिलेलं आहे की ध्यान कशाबद्दल आहे.
We've seen that meditation is about developing these deep states of concentration.
आणि आपण पाहिलेलं आहे की मनाची सखोल अशी एकाग्रची अवस्था आहे त्याच्यासाठी ध्यान.
It's about becoming aware of yourself so you can change yourself.
हे आपल्याबद्दल आपण जागृत होण्यासाठी आहे जेणेकरून आपण जागृत होऊन स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो.
You need to see what's there if you're to change it.
तर हे पाहण्याची गरज आहे की आतमध्ये काय आहे जिथे परिवर्तन करण्याची गरज आहे.
You need to become still so you can see what's there inside you.
तर आपल्याला स्थिर होण्याची गरज आहे जेणेकरून आपल्यामध्ये काय आहे ते आपल्याला पाहता येईल.
You need to integrate your energies so that there's one stream of concentration.
तर आपली जी काही शक्ती आहे त्या शक्तीचं आपण एकत्रीकरण केलं पाहिजे, एकरूप केलं पाहिजे जेणेकरून ही संपूर्ण शक्ती एका प्रवाहामध्ये वाहू शकेल.
Then you'll be able to live your life much more fully, much more deeply.
आणि मग आपलं जीवन जे आहे पूर्णपणाने खऱ्या अर्थाने आपण जगू शकतो.
Then you need to refine your energies.
आणि मग आपली जी काही शक्ती आहे ती शक्ती आपण शुद्ध केली पाहिजे.
You need to purify your energies.
हा, त्याला आपण अतिशय विशुद्ध केलं पाहिजे.
So you're cleansing the mind.
तर मग अशा प्रकारे आपलं मन जे आहे ते आपण स्वच्छ करतो, त्याला शुद्ध करतो.
Baba Sahib said this is one of the distinctive features of Buddhism, the cleansing of the mind.
आणि बाबा साहेब असं म्हणतात की बुद्ध धर्माचं एक विशेष अशी बाब आहे मनाला शुद्ध करण्याचं शिकवलं जातं.
But in the end you're meditating so that you can see things as they really are.
आणि मग सर्वेशेवटी तुम्ही ध्यान करीत असताना पाहता की जशा वस्तू आहेत तशा प्रकारे आपण त्यांना पाहू शकतो.
So I hope you've understood what meditation means.
तर मला अशी आशा आहे की ध्यान म्हणजे काय हे तुम्ही समजू शकला असाल.
I hope you've seen what it is that we're doing when we're meditating.
आणि मला अशी आशा आहे की जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण काय पाहत असतो हे तुम्हाला कळलं असेल.
And I hope that you're thinking about meditating yourselves if you're not already doing so.
आणि मग मला अशी आशा आहे की समजा तुम्ही तसं करत नसाल तर आता तुम्ही ध्यान करण्याचा विचार कराल.
If you really want to change yourself, you need to take up meditation.
जर खरंच स्वतःमध्ये परिवर्तन आणायचं असेल तर तुम्ही मग ध्यानाची सुरुवात केली पाहिजे.
I think that if you could meditate every day, that would be best.
जर प्रत्येक दिवशी आपण ध्यान करू शकलो तर अतिशय चांगलं होईल.
You can learn meditation here at this center or any of our other centers in Bombay.
जे आपलं हे जे केंद्र आहे इथं तुम्ही ध्यान शिकू शकाल किंवा मुंबईमध्ये जिथे कुठे आपले केंद्र आहे तिथे आपण ध्यान शिकू शकतो.
There are other people who teach meditation and you can learn very well from them.
आणि इतरही लोक आहेत जे ध्यान शिकवतात त्यांच्याकडून सुद्धा आपण ध्यान शिकून घेऊ शकतो.
I don't mind where you learn meditation, just learn meditation.
आता तुम्ही कुठं ध्यान शिकताय ह्याच्याशी मला काही तेवढा घेणं देणं नाही, पण ध्यान शिकलं पाहिजे.
It does not one right way and one wrong way.
तर एक चांगली पद्धत आहे, योग्य पद्धत आहे, अयोग्य पद्धत आहे असा काय अर्थ?
Sometimes people speak like this.
काही लोक असं बोलतात.
This is the way to meditate.
तर अशा प्रकारे आपण ध्यान केलं.
Any other way is wrong.
आणि दुसरी पद्धत असेल तर ती चुकीचा.
This is the quick way to meditate.
आणि ध्यान करण्याची अतिशय म्हणजे जवळची पद्धत आहे.
It's not true. It's always a slow, a long process, meditation.
परंतु हे सत्य नाही. ध्यान ही अतिशय प्रदीर्घ अशी प्रक्रिया आहे.
There's no technique that is magic.
तर अशी कुठली म्हणजे पद्धत नाही की जिथं काहीतरी एखादा म्हणजे काहीतरी जादू किंवा चमत्कार होईल.
In the end, meditation is you working on your mind.
तर ध्यान म्हणजे तुम्ही आहात, तुम्ही स्वतःच्या मनावर कार्य करीता.
So it doesn't matter where you learn meditation, just learn, please.
आता हे महत्वाचं नाही की तुम्ही कुठे ध्यान शिकता, तो ध्यान शिकणं महत्वाचं.
And then try to meditate every day.
आणि मग प्रत्येक दिवशी ध्यान करण्याचा प्रयत्न.
If you can't meditate every day, then once or twice a week would be all right.
जर समजा प्रत्येक दिवशी ध्यान करीत नसाल तर आठवड्यातून दोन तीनदा तरी आपण करू शकतो.
Or at least going on shibir two or three times a year.
किंवा वर्षातून दोन तीन वेळा आपण शिबिराला जाऊ शकतो.
And it doesn't matter where you go. I don't mind whether you go to Goenkaji or one of our retreats. I don't mind.
आता तुम्ही आमच्या शिबिरात येता किंवा गोयंकाजींच्या शिबिरात जाता तर मला त्याच्याशी काही विशेष वाटत नाही.
The important thing is to go and meditate. You really then will make a revolution in your mind.
आणि मग खऱ्या अर्थाने तेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये क्रांती करा.
And if you keep that up, you'll change your mind very deeply.
आणि जर समजा या सातत्याने हे तुम्ही सुरू ठेवलं तर सपोजपणे तुम्ही तुमच्या मनामध्ये परिवर्तन आणा.
I've now been meditating, I think it's for about 37 years.
आता मला असं वाटतं की 37 वर्षापासून मी ध्यान करतोय.
It's still quite an effort.
आता अजूनही मला खूप प्रयत्न करावा लागतो.
Sometimes I have to make quite a lot of an effort to meditate. But usually nowadays I can fairly easy get into at least the outskirts of Dhyana. I can get at least a Dhyana Upnagar. It's not so hard. But meditation has changed my life. I'm able to be conscious of myself most of the time. So if you just meditate away day by day, you'll develop in that way. But you just must do it. It won't happen unless you make the effort. So I would like you to think about this. When you go home tonight, just spend some time thinking about this. Well, do you agree with Subhuti? Subhuti was talking about meditation and saying why it's important. He said what meditation was. Do you agree? Does it seem important to you? Can you see why it will help to follow in Baba Sahib's footsteps? So really think about this, please. And make up your mind. If you think it's important, then surely you must do something. And then think about how you will do that. It's not easy to fit meditation into a busy and difficult life. But if you're determined, you can do anything. So you need to think about your life and think how you can work meditation into your life. So this is your homework for tonight, please. When you're on the train, when you get back, just think about this. Do you see why meditation is important? Do you want to do meditation? How will you do it? When will you do it? This is what I'd like you to think about when you get back. And if you do that, well then you will take another step forward. You will be cultivating the mind, as Baba Sahib says. You will be practicing the Dhamma, as Baba Sahib wanted you to do. You will be putting into practice that action plan. And that will help you to change yourself. And that will help to change India. All your other work will be based on that work. So please think about this. Please make up your minds and decide to act. Jai Bhim.